पदे पदे पासुन घट स्थापना ते करुणी हो, मूल मंत्र जप करुणी भोवते रक्षक ठेवुनी हो, ब्रह्मा विष्णु रुद्र आई से पूजन करती हो। उदो बोला उदो, उदो बोला उदो, अम्बा बाई माउली चाहो, आई माउली चाहो, उदो कार्य कर जती काय महिमा वर्णवती चाहो, उदो कार्य कर जती काय महिमा वर्णवती चाहो। तृतीयेचे दिवशी मिळते चौसष्ट योगिनी हो, सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो, कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुणी हो, उदो कार्य कर जती सकळच्या मुंडा मिळुनी हो। उदो बोला उदो, उदो बोला उदो, अम्बा बाई माउली चाहो, आई माउली चाहो, उदो कार्य कर जती काय महिमा वर्णवती चाहो, उदो कार्य कर जती काय महिमा वर्णवती चाहो। तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो, मळकट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो, कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो, अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो। उदो बोला उदो, आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे वरुणी हो उदो बोला उदो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो आई माऊलीचा हो उदो कार्य कर जति काय महिमा वर्णवतीचा हो उदो कार्य कर जति काय महिमा वर्णवतीचा हो दशमीच्या दिवशी अंबा निघेसी मोलंघणी हो सिंहारुणी दारुण शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो शुंभनि शुंभाधिक राक्षसा किती मार सिरणी हो विप्रा राम दासा आश्रय दिदला तव चरणी हो उदो बोला उदो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो आई माऊलीचा हो उदो कार्य कर जति काय महिमा वर्णवतीचा हो उदो कार्य कर जति काय